नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्त्रीकधरा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंयांत बिगर गोंयकारांचे प्रमाण वाडिल्ल्यान गोल्ड रॅकेट, जॉब रॅकेट, मनशांची तस्करी ह्या सारकिल्ल्यो गजाली वाडत आसा. ताका लागून गोंयकारांनी सादूर रावचें अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. भगवान बिरसा मुंडांचे राष्ट्रवादी विचार गोंयांतल्या निमण्या पावण्यावेल्या मनशां मेरेन पावून ताची उदरगत करप होच हेत आसा अशें सभापती डॉ रमेश तवडकर हांणी म्हळां. सेंट फ्रांसीस झेवियर पवित्र कूड दर्शन सुवाळो 21 नोव्हेंबर ते 5 जानेर मजगती पोन्ने गोंय इगर्जीच्या वाठारात जातलो. फोंडेच्या गोंय बागायतदार सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदार नरेंद्र सावयकर हांची निवड जाल्या. आता खबरो विस्तारांत. गोंयांत बिगर गोंयकारांचे प्रमाण वाढत आसा. ताका लागून गोल्ड रॅकेट, मनशांची तस्करी, जॉब रॅकेट अश्यो गजाली सक्रीय जाल्यात. गोंय सरकाराच्या पुलीस खात्यान असल्या गजालींक मुळासावन सोपोवपा खातीर खर भुमिका घेतल्या. मात वेवसायिकांनी, लोकांनी, सामान्य नागरिकांनी हाचे पसून सादूर रावचे आनी अशे तरेची रॅकेटां सोपोवन उडोवची असो उलो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मारला. ते साखळे वेर्णेकार डिझायनर्स ज्वेलरी ह्या भांगराच्या दुकानाचे उक्तावण कार्यावळे वेळार उलयताले. थळावी स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी तशेंच वेवसायीक आनी सामान्य नागरिकांनी फटींगपणांक बळी पडनासतना सतर्क रावचे. अशे तरेचो कोणूय सापडल्यार रोखडोच पुलिसां कडेन संपर्क करचो. गोंय पुलिसांनी मनशाचे तस्करीचो एक प्रकारूय सध्या सोदून काढला. हे विशीं कारवाय केल्या. राज्यांत नोकरी घोटाळो, मनशाची तस्करी तशेंच भांगर लुटप अश्यो जायत्यो घडणुको घडत आसा. ह्या सगळ्या विशीं गोंय सरकारान खर भुमिका घेतिल्ल्यान पुलिसांनी योग्य ती कारवाय केल्या. दरेका घटकान हे विशीं सतर्क रावप गरजेचें आसा अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार उलयतना सांगले. गोंयच्या सुवर्णकारांक विश्वकर्मा येवजणे खाला आसपावन घेतिल्ल्यान तांणी आपली विंगड विंगड कुशळटाय विकसीत करून आधुनीक कुशळटाय आत्मसात करतना दर्जेदार निर्मिती करची असो उलो मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार उलयतना मारलो. डॉ सावंत हे स्टार प्रचारक म्हूण महाराष्ट्रांत आशिल्ले. तांकां महाराष्ट्रांतल्या विधानसभा निकाला विशीं विचारले तेन्ना तांणी सांगले की महाराष्ट्रांत महायुतीक बरें वातावरण आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिल्ली जायती आश्वासनां, संकल्पना पुराय केल्ल्यान लोक खूश आसात. विरोधक कारणाशिवाय भावूक जावन फटींगपणाचो प्रचार करपाक गुंतल्यात तरी ताचो कांयच परिणाम जावपाचो ना. महायुतीक पुराय भोवमत मेळून सरकार स्थापन जातले असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी उक्तायलो. भगवान बिरसा मुंडा हे फकत आदिवासी समाजाचे नेते नासून सगळ्या समाजांचे नेते आसा अशें मत सभापती डॉ रमेश तवडकर हांणी उक्तायलां. तांचे राष्ट्रवादी विचार गोंयांतल्या निमण्या पावण्यावेल्या मनशां मेरेन पावून ताची उदरगत करप होच हेत बाळगुपाची गरज आसा अशें तांणी म्हळें. बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती निमतान 6 दिसां खातीर पत्रादेवी सावन जी जागृत रॅली सुरू जाल्ली तिचो आयज मडगांवां समारोप जालो. ह्या वेळार सभापती तवडकर उलयताले. फाल्यां काणकोणा ह्या निमतान मुखेल सुवाळो जातलो आनी त्या सुवाळ्याक आदिवासी कल्याण खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईकी हाजीर आसतले. आयज रॅलीचो समारोप मडगांवच्या रवींद्र भवनांत जालो. ह्या वेळार भगवान बिरसा मुंडा हांच्या कार्याचेर आदारिल्ले नाटकुलेय सादर जाले. ह्या वेळार आदले पालवी मुखेलमंत्री बाबू कवळेकार, भाजप एसटी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गांवकार, उपाध्यक्ष एंथनी बार्बोजा, महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा स्नेहा भागवत, जिल्हा पंचायत वांगडी सुरेश केपेकार, मडगांवचे नगरसेवक कार्मिल बार्बेटो तशेंच केपेच्या नगरसेवक प्रसाद फळदेसाय हाजीर आशिल्ले. फोंडेच्या गोंय बागायतदार सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदार नरेंद्र सावयकार हांची निवड जाल्या. संस्थेचे उपाध्यक्ष म्हूण जितेंद्र पाटील वेचून आयल्या. संचालक मंडळा खातीर जाल्ल्या निवडणुकांचो निकाल हालींच जाहीर जाल्लो. ते उपरांत अध्यक्ष आनी उपाध्यक्ष वेचून काडपाक काल बसका जाली. 2024 ते 2029 मेरेनच्या काळा खातीर हे नवे संचालक मंडळ कार्यरत उरतले. 19 संचालकांतले 7 संचालक बिनविरोध वेचून आयिल्ले. संस्थेच्या संचालकां मदीं पंढरीनाथ चाफाडकर, हेमंत कथने, विकास प्रभू, समीर सामंत, महेश शिलकार, गौतम मोने, रोहन सावयकार, शुभदा सावयकार, वामन बापट, विश्वनाथ केळकार, पांडुरंग पाटील, रमेश प्रभू दाबोळकर, कमलाक्ष टेंगसे, रामनाथ गावडे आनी प्रशांत मराठे हांचो आसपाव आसा. महिला प्रतिनिधी म्हूण नूतन गावडे आनी तनुजा सावंत हांची निवड जाल्या. 20 ते 28 नोव्हेंबर मजगती इफ्फी चित्रपट महोत्सवात आयोजित जातल्या सफरनामा ह्या मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचो राज्यातल्या उच्च माध्यमिक विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी लाव घेवचो अशें केंद्र सरकाराच्या माहिती आनी वितरावणी मंत्रालयान मागला. राष्ट्रीय सेवा येवजणेतल्या दरेका उच्च माध्यमिक विद्यालयातल्यान उणेच 50 विद्यार्थ्यांनी ह्या प्रदर्शनाचो लाभ घेवचो अशे तरणाटे व्यवहार खात्यान सांगला. भारतीय चित्रपट वाठारातले सगळे दिग्गज ह्या प्रदर्शनात आभासी माध्यमावरवी अणभवपाक मेळटले. व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, इमॉर्फिक प्रोजेक्शन, इमर्सिव्ह स्क्रीन, होलोग्राम, रोटोस्कोपिक वॉल अशा आधुनिक पद्धतीचे हे चित्र प्रदर्शन असतले अशी माहिती आयोजकांनी दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेल्यान ऐकतात.
महात्मा गांधीजींनी म्हणिले,
स्वच्छता हीच खरी देवाची पूजा.
या महामानवाची 150वी जयंती मनयताना ताणीच दाखवल्या वाटेवेल्यान चलपाचो संकल्प करूया.
स्वच्छता ही सेवा.
परतून एक फावट येवकार. सेंट फ्रांसिस झेवियर पवित्र कुळदर्शन सुवाळो 21 नोव्हेंबर ते 5 जानेर मेरेन पोन्ने गोंय इगर्जेच्या आवारात जातले. ह्या सुवाळ्याची 98% तयारी पूर्ण जाल्या. भाविकांक तशेंच सामान्य लोकांक गरजेच्यो सगळ्यो सुविधा उपलब्ध केल्यात. सुवाळ्याचे तयारीचो नियाळ घेतले उपरांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सेंट फ्रांसिस झेवियर पवित्र कुळदर्शन सुवाळ्या वेळार सीसीटीव्ही कॅमेरा वरवीं पुराय वाठारांत पुलीस नदर दवरून आसतले. ह्या वेळार कसलीय दुबाव येवपा सारखी हालचाल दिसल्यार संबंधित व्यक्तींक पुलीस ताब्यात घेवन कारवाय करतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार स्पश्ट केले. पत्रकार परिषदेत कायदो मंत्री आलेक्स सिकेर, येरादारी मंत्री मॉविन गुदिन, उमरजोयचे आमदार राजेश फळदेसाय, आयोजन समितीचे संघटक संदीप जॅकीस आनी हेर अधिकारी हाजीर आशिल्ले. पणजे सावन पोरणे गोंय मेरेन कदंब बशीची वेवस्था आसतली. हे फाटभुंयेर सुरक्षे खातीर वट्ट 1300 पुलिसांचो फाटो तैनात करतले. हाचे भायर मडगांव, फोंड्या, वास्को, म्हापशां सावन खास कदंब बशीची वेवस्था आसतली. बेगीनूच बस वेवस्थेचे वेळापत्रक जाहीर करतले अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार उलयतना सांगले. 21 नोव्हेंबराक सकाळी 9:30 वरांचेर प्रार्थना करून सुवाळ्याक सुरवात जातली. उक्तावण सुवाळ्याक कोणाकूच इगर्जे वतीन आपोवंक ना. पयले प्रार्थना सभे उपरांत सेंट फ्रांसिस झेवियर हांची कूड दर्शना खातीर बेसलिका इगर्जीतल्यान से कॅथेड्रल इगर्जीत व्हरतले. 3 डिसेंबराक जावपी फेस्ताक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी हेर मानेस्तांक आपयल्यात अशी माहिती फादर हेन्री फाल्कांव हांणी दिल्या. बाळे ते काणकोणा वाठारांतल्या लोकांक अडचणीच्या वेळार रोखड्यात रोखडी सेवा मेळची म्हूण नवी रुग्णवाहिका उपलब्ध केल्या. केपीचे आमदार एल्टन डिकोस्ता हांणी ह्या रुग्णवाहिकेचें उक्तावण केलें. ह्या ग्रामीण वाठारा खातीर ही सेवा उपलब्ध करून दिल्ल्या खातीर डिकोस्ता हांणी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांचे उपकार मानले. बाळे ते काणकोणा मेरेनच्या राष्ट्रीय म्हामार्ग वाठारा खातीर ह्या रुग्णवाहिकेची सेवा मेळटली. 108 येवजणे खाला ही सेवा दितले. आपणे विधानसभा अधिवेशनात ह्या रुग्णवाहिकेची मागणी केली. ती आज पुराय जाल्ल्यान हाचे आपणाक खोस भोगता अशें डिकोस्ता हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. ह्या उक्तावण सुवाळ्याक मोरपिल्लाच्यो सरपंच आश्विनी गांवकार, उपसरपंच प्रकाश वेळीप, बारशेचे पंच सर्वानंद वेळीप, देविदास वेळीप, दत्ता वेळीप, श्वेता वेळीप, शाणू वेळीप, मोरपिल्लाचे पंच नागेश वेळीप, नितेश गांवकार तशेंच खोलचे पंच प्रभाकर वैज हाजीर आशिल्ले. विवेकानंद कॉलेज ऑफ कॉमर्स बोरये हांगा तुमच्या करियराक आकार दिवपाक सशक्तीकरण प्रवास ह्या विशयाचेर 30 वरांचो प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला. उक्तावण सुवाळ्याक पत्रकार दुर्गादास पै मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले तर खासा निमंत्रीत म्हूण शिक्षण तज्ञ डॉ सिडालिया बोडाडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ शेखर सावंत, प्राध्यापक गायत्री भेरे, ग्रंथपाल सोनिया देसाय आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयांत बिगर गोंयकारांचें प्रमाण वाडिल्ल्यान गोल्ड रॅकेट, जॉब रॅकेट, मनशांची तस्करी ह्या सारकिल्ल्यो गजाली वाडत आसा. ताका लागून गोंयकारांनी सादूर रावचें अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. भगवान बिरसा मुंडांचे राष्ट्रवादी विचार गोंयांतल्या निमण्या पावण्यावयल्या मनशां मेरेन पावून ताची उदरगत करप होच हेत आसा अशें सभापती डॉ रमेश तवडकर हांणी म्हळां. सेंट फ्रांसिस झेवियर पवित्र कूटदर्शन सुवाळो 21 नोव्हेंबर ते 5 जानेर मजगतीं पोन्ने गोंय इगर्जेच्या वाठारांत जातलो. आनी फोंडेच्या गोंय बागायतदार सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदार नरेंद्र सावयकर हांची निवड जाल्या. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.